नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. सद्याच्या अनिश्चिततायेच्या काळांत प्रासंगीक आनी तयार रावपाक आत्मनिर्भरताय हो एकूच मार्ग आसा अशें केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. सिंग हांणी कोलकाता हांगा संरक्षण आनी दर्याविशींचो संवाद सागर संकल्प भारताची दर्या गौरवाची पुनर्प्राप्तीचें उक्तावण केलें. सद्याच्या जागतीक परिस्थितीक लागून पुरवण साखळीची पुनर्संरचना, नवी समीकरण तयार जावप आनी दर्या वेव्हारांत सतत वाड जाल्या, जाका लागून दर एका क्षेत्रांत आत्मनिर्भर जावपाचो सरकाराच्या संकल्पाची पुष्टी जाता अशें सिंग हांणी भर दिलो.
टाइम डोमेन में गतिविधियां लगातार तेजी से बढ़ रही हैं. पहले समुद्र को केवल ट्रेड का माध्यम माना जाता था, लेकिन आज हम स्पष्ट रूप से देख रहे हैं कि समुद्र स्ट्रेटेजिक डोमिनेंस का भी केंद्र बनता जा रहा है. दुनिया बदल रही है और पुराने नोशंस टूट रहे हैं, और यह बात हम पिछले कई वर्षों से लगातार देख रहे हैं.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हळ्यार CISF शिवाय भारताचो उद्योगिक विकास अशक्य आसा अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां. कटकातल्या मुंडुली हांगा CISFच्या 57व्या स्थापना दिसाच्या समारंभात उलयतना शाह हांणी म्हळें की देशभरात प्रमुख औद्योगिक प्रतिष्ठानांचेर सुरक्षा सुनिश्चित करपाक हो दळ म्हत्वाची भूमिका निभायता. म्हत्वाच्या दर्या सुविधांचेर सुरक्षा अदीक मजबूत करपा संबंधी सुरक्षा रोखडीच CISFाकडे सोपयतली अशें तांणी सांगलें. माओवादाच्या लढायेचो संदर्भ दीत गृहमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केलो की मार्च 2026 मेरेन भारत नक्षलवादापासून मुक्त जातलो. इंधन आयातीचेर भारताचे अवलंबन उणे करपाक आनी देश उर्जा आत्मनिर्भर करपाक बायोगॅस हो सगळ्यांत बरो पर्याय अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें. पुण्यातल्या चव्हाण अकादमी ऑफ डॅव्हलपमेंट एडमिनिस्ट्रेशन हांगा आयोजीत केल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस कॉन्क्लेव्ह 2026च्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले.
विजन यही है टू मेक इंडियाज ट्रांसपोर्ट इकोसिस्टम स्मार्ट, सेफ एंड सस्टेनेबल बाय 2030. और ये सब करने के लिए प्रमोट एंड इंक्लूड ऑल नॉन पोल्यूटिंग फ्यूल्स, जो ग्रीन फ्यूल्स है, नॉन पोल्यूटिंग फ्यूल्स है, इंडिजिनियस फ्यूल है, और जो हमारे एग्रो इकोनॉमी को बूस्ट कर सकते हैं उसका प्रमोट किया है, उसको आज सफलता मिलते हुए दिख रही है.
ह्या वेळार इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी आनी खासदार डॉ टी कृष्ण प्रसाद उपस्थित आशिल्ले. भारताचे वर्सुकी इंधन आयात बील 16 लाख कोटी रुपया वयर आसा आनी हे अवलंबन उणे करपा खातीर कॉम्प्रेस्ड बायोगॅस वा CBG सारखे स्वदेशी आनी परवडपी इंधनांची आवश्यकता आसा. शेतीचे अवशेष विशेषतः दिल्ली आनी उत्तर भारतातले पिकांचे कंद जळिल्ल्यान जावपी प्रदुशणाचे समस्येचेर मात करपाक मदत जावपाक शकता असो विश्वास गडकरी हांणी उक्तायलो. भारताच्या निर्यात कमाईत शिक्षणाची म्हत्वाची तांक आसा आनी उच्च दर्जाचे भारतीय शिक्षण संवसारात पावोवपाची म्हत्वाची तांक आसा अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगलां. नवी दिल्लीत विकसित भारता खातीर उच्च शिक्षणाची आंतरराष्ट्रीयकरणाची पुनर्कल्पना करपाविशींच्या कुलगुरूंच्या परिशदेत उलयतना गोयल हांणी कुलगुरूंक भारताच्या फुडाराचे शिल्पकार म्हणून वर्णन केले. विद्यार्थ्यांक फुडल्या आव्हानांक तोंड दिवपाक तयार करपाची आनी आधुनिक विकसित राष्ट्राची बुन्याद घालपाची म्हत्वाची जापसालदारकी दरेक कुलगुरूचेर आसता अशें तांणी सांगले. भारताचे शिक्षण वेवस्थेत सुदारणा करपा खातीर सरकारान व्हड यत्न केलात अशें तांणी सांगले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 उल्लेख करून तांणी नदरेक हाडले की ह्या धोरणाक लागून शिक्षणांत आंतरराष्ट्रीय दर्जाची आकांक्षा दवरपाची, भारताची वाडटी गरज भागोवपा खातीर शिक्षणीक संस्थांचो विस्तार करपाची आनी संवसारभरांतल्या विद्यार्थ्यांक आकर्शीत करपाची भारताची मानसिकताय उक्ती जाल्या. आयजसान गोंयांत संसदेचें अधिवेशन सुरू जालें. आयच्या दिसा ह्या अधिवेशनांत कांय ठळक मुद्दे मांडल्या. 10 वर्सां कंत्राटी कामगारांक कायम करतले, सरकारी नोकरी आनी शिक्षणांत अनाथ भुरग्यां खातीर आरक्षण, 3रा जिल्ह्या खातीर विजन कुशावती दस्तावेज तयार करतले, शिक्षणा खातीर निधी वाटप अशे साबार मुद्दे ह्या वेळार मांडले. काल राती मुंबयच्या वानखेडे स्टेडियमार जाल्ल्या ICC दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकाच्या 2र्या उपांत्य फेरयेंत भारतान इंग्लंडाक 7 धावण्यांनी हारयले आनी फायनलीत प्रवेश केलो. 254 धावण्यांचे लक्ष घाडटना इंग्लंडान आपल्या निर्धारित 20 षटकांत 7 बाद 246 धावण्यो केल्यो. हाचे आदी भारतान फलंदाजी करताना आपल्या 20 षटकांत 7 बाद 253 धावण्यांचो डोंगर उबारलो. अहमदाबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर आयतारा फायनलीत भारत न्यूझीलंड आड खेळटलो. ICC दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलीत प्रवेश केल्ल्या खातीर भारतीय दादल्याच्या क्रिकेट पंगडाक गृहमंत्री अमित शाह हांणी परबी दिल्या. पंगडान दाखयली जिद्द आनी खर परिश्रम खरोखरच उल्लेखनीय आसा अशें तांणी म्हळां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.